हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.
आपलं आयुष्य अशा प्रकारे जगा की तुमचं येशू सोबत जवळचं घट्ट जिव्हाळ्याचं नातं तयार व्हायला हवं. आपल्याला धर्म मिळावा म्हणून त्याने आपल्यासाठी प्राण त्यागले नाहीत, तर आपलं त्याच्याशी घट्ट नातं निर्माण व्हावं म्हणूनच त्याने आपले प्राण त्यागले. या आठवड्यात आपण फिलिपेकरांबद्दल बोलणार आहोत आणि मला वाटतं तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मला सांगायचं आहे की येशूच्या आयुष्यात खूप दुःख होतं आणि त्याचं आयुष्य म्हणजे एक शोकांतिकाच होती. अशा परिस्थितीतही त्याने जगाला आनंदी राहण्याचा संदेश दिला. हा लपेष्टा सोसून त्याला मृत्यूचा सामना करावा लागला आणि मग तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला, मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत कारण तुम्हाला माझा आनंद प्राप्त व्हावा, इतर कुणाचा आनंद नव्हे तर माझा आनंद. योहान 10:10, चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयास येतो, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, या प्रश्नाचं उत्तर देण्याची तुम्हाला आता गरज नाही, पण याबद्दल विचार करा. किती जण जीवनाचा आनंद लुटतायत ते सांगा बरं. बघा, बरेच लोक आनंदी दिसतात पण खरं तर ते आनंदी नसतात, कारण त्या लोकांना वाटतं की आयुष्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना समस्या नकोत आणि पुष्कळ पैसे असायला हवेत, त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं काही घडावं. आणि जेव्हा येशू म्हणाला आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, म्हणजे आपल्या आयुष्यात समजा काहीही चांगलं घडत नसेल तरीही आपण आपल्या आयुष्याचा आनंद लुटायला हवा. फिलिपेकरासमध्ये पौल यांनी 19 वेळा आनंद हा शब्द उच्चारलाय. हे आनंदाचं पत्र आहे. आपली परिस्थिती कशी आहे याने फरक पडत नाही. देवाचा पुत्र म्हणून आपल्याला आनंदाने जगायचा अधिकार आहे. पौलाने हे लेखन कारागृहात असताना केलं तरीही तो आनंदी होता. त्यामागचं रहस्य काय होतं? फिलिपेकरासमध्ये त्याने आपलं मन आणि आपल्या मनाची कार्य याचा 16 वेळा उल्लेख केलाय. आनंदाचा उल्लेख तर 19 वेळा केला आणि मन आणि विचारांचा उल्लेख 16 वेळा केला. तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की ज्या विचारांना तुम्ही तुमच्या मनात जागा देता किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता त्या विचारांचा तुमच्या आनंदाशी घनिष्ठ असा संबंध असतो? एक सांगू, तुम्ही दुःखी आहात असा विचार तुम्ही करू शकता आणि त्याबरोबर तुम्ही आनंदी आहात असाही विचार तुम्ही करूच शकता. जेव्हा तुम्ही बसता विचार करता तुमच्याकडे काय नाही आणि लोकांनी तुमच्यासाठी काय करायला हवं जे ते करत नाहीये, तेव्हा तुम्ही तुमचा संबंध दिवस दुःखात घालवता आहो. तुम्ही सकाळी उठून वाईट गोष्टींचा विचार करून जितकं दुःखी व्हायचं तितकं दुःखी होऊ शकाल, स्वतःबद्दल वाईट वाटून घ्याल आणि सैतान तुमच्या या दुःखाच्या पार्टीत अगदी आनंदाने सहभागी होईल. किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता की नाही, मी असा विचार करणार नाही, माझ्या विचारांचा माझ्या कृतींवर परिणाम होऊ शकतो, माझ्या विचारांमुळे माझा स्वभाव बिघडू शकतो, म्हणून मी सैतानाला माझ्या आयुष्यातला आणखीन एक दिवस भेट देणार नाही, तर लोक माझ्यासाठी काय करतात याचा मी विचार करेन आणि माझ्याकडे काय आहे याचा मी विचार करेन, काय नाही याचा विचार करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात येशू आहे आणि जर तो माझ्यासोबत असेल तर आनंदी राहण्यासाठी मला इतर कुठल्या गोष्टीची खरंच गरज नाही आहे. आपण हे लक्षात ठेवायला हवं आणि स्वतःलाही आठवण करून द्यायला हवी की या पृथ्वीवरचं आपलं आयुष्य खूप कमी आहे आणि म्हणूनच गोंधळ घालू नका, कारण जरी तुमचं इथलं आयुष्य संपलं ना तरी सगळं काही संपणार नाही आहे. तुम्ही दुसरीकडे कुठे जाणार आहात आणि तिथे दोनच पर्याय असतील, स्वर्ग किंवा मग नरक. आणि नरकात काय घडतं याबद्दल जर तुम्ही वाचलं असेल तर स्वर्गाची निवड करणं हाच एक उत्तम पर्याय आहे आणि स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशूवर विश्वास ठेवणं. तो देवाचा पुत्र आहे, तो इथे आला, त्याने आपल्या पापांसाठी किंमत मोजली, आपल्यासाठी मरण पत्करलं, आणि तुम्ही केवळ ख्रिस्ताच्या माध्यमातूनच देवासोबत घट्ट नातं निर्माण करू शकता. म्हणून आपलं आयुष्य अशा प्रकारे जगा की तुमचं येशूसोबत जवळचं घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं तयार व्हायला हवं. कारण आपल्याला धर्म मिळावा म्हणून त्याने आपल्यासाठी प्राण त्यागले नाहीत, तर आपलं त्याच्यासोबत घट्ट नातं निर्माण व्हावं म्हणून त्याने आपले प्राण त्यागले. मी शिकवताना हे नंतर पुन्हा एकदा सांगेन, पण एक वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. खरं तर प्रेषित पौल याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की त्याच्याकडे सगळं योग्य प्रकारे होतं. तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी ज्या धार्मिक गोष्टींची गरज असते त्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. आणि एक वाक्य आहे ज्यात म्हटलं होतं, तारणासाठी पौलला धर्माचा त्याग करावा लागला. तुमच्या बाबतीत घडलं आहे का असं? बऱ्याचदा आपण खूप धार्मिक असतो आणि आपल्याला वाटतं आपण जे करतो ते योग्य आहे. मी उलगडून सांगते, जेव्हा मी कुणाला विचारते तुम्ही तारले गेला आहात का, आणि तो म्हणतो मी चर्चला जातो. तुम्ही दिवसभर चर्चमध्ये जाऊन बसल्याने खरे ख्रिस्ती होत नाही. तुम्ही गॅरेजमध्ये बसलात म्हणून कार होणार आहात का सांगा? म्हणून देवाला जाणून घ्यायला हवं. जर तुम्हाला त्याला जाणून घ्यायचं असेल तर एका गोष्टीची गुंतवणूक तुम्हाला करावीच लागेल, ती म्हणजे वेळ होय. तुम्हाला 45 मिनिटं किंवा 1 तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यातनं एकदा तरी 1.5 तास काही महिने रविवारी सकाळी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. सैतान सुद्धा खूप प्रयत्न करतोय बरं का. म्हणून आपण नियमितपणे देवाची वचनं आत्मसात करायला हवीत. आणि कितीतरी जणांना हे करायचंही नाही आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे. सांगा आमीन. तुमच्यापैकी किती जणांना एकट्याने स्वर्गात जायचं नाही तर तुमच्यासोबत इतर लोकांनाही घेऊन जायचं? ठीक आहे, तर बघा त्यांनी 19 वेळा आनंद या शब्दाचा उल्लेख केला. आनंदी ख्रिस्ती व्यक्ती होण्यासाठी आनंद महत्वाचा असतो नाही का? जगाच्या पाठीवर आपण सगळ्यात जास्त आनंदी असायला हवं. म्हणजे असं नाही की सतत खिदळत राहायचं, मस्तीच करायची, पण याचा अर्थ असा की इतरांच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्याच अडचणी आपल्याही आयुष्यात आहेत, पण आपण त्या अडचणी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्यात. आमीन. देवाचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे. सैतानाला तुमच्यात रुची नसते, त्याला तुमचा आनंद हवा असतो. पौलाने हे पुस्तक कारागृहात असताना लिहिलं. आणि बघा, लक्षात ठेवा की पौल तुरुंगातही आनंदी होता. तर यामागचं रहस्य काय? त्याने योग्य गोष्टींवर विचार केला, सकारात्मक दृष्टिकोनाची निवड केली. जर तुम्ही ठरवलं की वाईट परिस्थितीतही तुमचा आनंद कुणी हिरावून घेऊ शकणार नाही, उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही काय गमावलंय यावर लक्ष केंद्रित करता की काय शिल्लक उरलं यावर? ज्या लोकांना तुम्ही भेटता त्या लोकांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करता की त्यांच्या सामर्थ्यावर? बघा, लोकांचा घटस्फोट होतो त्याचं कारण त्यांच्या जोडीदाराचं काय चुकलंय यावरच ते सतत लक्ष केंद्रित करत असतात, त्यांना चुकाच दिसतात. पण चुकांबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा त्यांच्यात काय पाहिलं होतं त्यामुळेच लग्न केलं यावर विचार करा. चला, किमान एक बाई तरी सहमत आहे, बाकीच्यांची अडचण माहीत नाही मला. जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता तुम्ही तुमच्या सगळ्या चुकांकडे, कमतरतांकडे, तुमच्यात काय चुकीचं आहे यावर लक्ष केंद्रित करता की देवाची करुणा, त्याची क्षमाशीलता, रोजचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो, रोज त्याची नव्याने कृपा मिळते यावर लक्ष केंद्रित करता? आपला आनंद किंवा आपल्या उणीवा यापैकी एकाची निवड करावी लागते. आणि बायबल म्हणतं आपण जगामध्ये प्रकाशासारखे आहोत. फिलिप्पीकरास अध्याय 1:1-2, फिलिप्पे येथील अध्यक्ष व सेवक यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठाई असणाऱ्या सर्व पवित्र जनांना, येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथी यांच्याकडून, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. बऱ्याचदा आपल्याला अभिवादनामधून काही शिकायला मिळेल असं वाटत नाही, म्हणून आपण अभिवादन सहज वाचून जातो, त्यात काय लिहिलंय ते समजून घेत नाही. पण बघा, या अभिवादनामध्ये सुद्धा एक शिकवण आहे. आणि सगळ्यात आधी तुम्ही लक्ष द्या की पौलाने स्वतःला महान वगैरे म्हणवून घेतलं नाही. तो म्हणाला, पौल आणि तिमथी यांचकडून पत्र आणि आमची ओळख येशूचे सेवक हीच आहे, येशूचे दास हीच आहे. त्यांनी स्वतःला धर्मगुरु किंवा बिशप किंवा डॉक्टर किंवा अजून असं काही म्हटलं नाही. म्हणजे इतर उपाध्यांना मी कमी लेखत नाही, ते पद मानाचं आहे आणि मला आदर आहे त्या पदांबद्दल. पण महत्त्वाचं काय, पौलाने स्वतःला त्या उपाधी लावून घेतल्या नाही. जेव्हा लोकांना नेतृत्वाची संधी मिळते तेव्हा ते पदावर आहेत त्यापेक्षा स्वतःला जास्त मोठं समजू लागतात आणि ते स्वतःला सेवक म्हणून घेण्याऐवजी मालक म्हणून घेणं पसंत करत असतात. मला वाटतं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांनी स्वतःला हे सांगायला हवं, स्वतःला ही आठवण करून द्यायला हवी की तुम्ही ख्रिस्ताशिवाय कोणीच नाही आहात. देवाने तुम्हाला त्या पदावर नेमलंय म्हणून तुम्ही त्या पदावर आहात. देव तुम्हाला त्या पदावरून खाली खेचू शकतो. म्हणून मला वाईट स्वभाव आणि वृत्तीच्या संदेष्ट्यांचा राग येतो खूप. आमेन. तर पित्या परमेश्वराचे येशू ख्रिस्ताचे सेवक नम्र असायला हवेत. आणि एक सांगू का तुम्हाला, बघा गेल्या आठवड्यातच मला येशूची सेवा करण्याची चांगली संधी मिळाली आणि ती संधी मला डेव्हने दिली होती. आणि डेव्ह इतका हुशार आहे बरं का, म्हणजे तो माझ्याशी खूप चांगलं वागतो आणि बघत असतो की मी देवाचा आदेश पाळते की नाही ते. तर झालं असं की त्याची पाठ दुखत होती आणि यात हसण्यासारखं काहीच नाही आहे. पण ते म्हणजे इथे या इकडे या बाजूला कुठेतरी दुखत होतं आणि आता तो बरा आहे. पण जवळजवळ अर्धा तास तो खुर्चीवरून उठू शकत नव्हता आणि अर्धा तासानंतर त्याला उठण्यासाठी माझा आधार घ्यावा लागला आणि मी काही इतकी बलदंड नाही त्याला आधार द्यायला. मला त्याचं वजन सावरता आलं नाही आणि शेवटी मी त्याला मागे टेकवून बसवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याला इतकं मागे ढकललं, अगं थांब एक मिनिट हा. खरं तर माझी सर्जरी झाल्यानंतर त्याने माझ्यासोबत जे केलं त्याची शिक्षा मिळाली त्याला. म्हणजे त्याच्यामुळे माझं डोकं इतकं जोरात आपटलं होतं ना एकदा. आणि नंतर मग बर्फाचा शेक आणि औषध घेतल्याने त्याला जरा बरं वाटलं, पण त्याला स्वतःच स्वतःच्या गोष्टी करता येत नव्हत्या. आणि मग त्याला मलाच त्याला अंडरवेअर घालावी लागायची, पॅन्ट घालावी लागायची, मोजे आणि शूज घालायला लागायचे, शूजची नाडी बांधायला लागायची, मलाच करावं लागत होतं सगळं. आणि काय सांगू, त्याला हे सगळं इतकं आवडत होतं की नाही. मग तू सकाळी सकाळी मला हाक मारायचा, माझी ड्रेसर कुठे गेली. तेव्हा ना मी डेव्हची कामवालीच झाले होते. नंतर तो मग स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला लागला होता. फक्त तो शूजची नाडी बांधत नसे. रोज सकाळी तुम्हाला म्हणायचं, तू माझी शूजची नाडी बांध ना. अरे पण मी जे हातात काम घेतले ते तर संपवू दे. अगं मला जायचंय, शूजची नाडी बांध माझ्या लवकर. मी म्हटलं, आज जर तू तुझ्या शूजची नाडी बांधली नाहीस ना, उद्या मी तुझ्या दोन्ही शूजच्या नाड्या एकमेकांना बांधे. अशा गोष्टी फक्त माझ्यात आणि डेव्हमध्येच घडू शकतात. जेव्हा त्याला खूप दुखत होतं मला हसायला यायचं. म्हणजे याचं कारण असं होतं की तो असा चालायचा आणि तो असा अगदी हळू चालायचा. मला माफ करा, मला हसायला येतं खरं तर. म्हणजे खरं तर मला हसायचं नाही आहे, पण मला हसायला येतच आहे, काय करू. आणि मी हे सगळ्यांना सांगत नाही, पण तुम्ही माझ्या कुटुंबासारखेच आहात. डेव्हला इतकं दुखत होतं की त्याने अपशब्द वापरले. 52 वर्ष झाली आमच्या लग्नाला, असे शब्द त्याने कधीच वापरले नव्हते. पण मी लगेच माझ्या मुलांना बोलावलं आणि म्हटलं, तुमचे बाबा शिव्या देतात. मी त्याला म्हटलं, जर तू पुन्हा अपशब्द वापरलेस तुझं तोंड मी साबणाने धुवेन. तर मी फक्त तुम्हालाच शिकवत नाहीये, तुम्हालाच सांगत नाहीये की सेवक व्हा म्हणून. कारण गेल्या आठवड्यात मी स्वतः सुद्धा सेवक झाले होते आणि आता मी तुम्हाला शिकवण्यासाठी पात्र ठरले। बघा, आता मी तुम्हाला इतरांबद्दल आणि इतरांची सेवा करण्याबद्दल आणि आत्मकेंद्री किंवा स्वार्थी न होण्याबद्दल किंवा गर्व न बाळगण्याबद्दल जे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका। कारण मला मनापासून असं वाटतं की स्वार्थी होऊन आनंदी होणं हे अगदीच अशक्य आहे। आणि एक ख्रिस्ती म्हणून मला जे माहीत होतं ते सगळंच मी करत होते आणि आमच्या चर्चमध्ये मी लोकांना बायबलची वचनं शिकवली आहेत। चर्चचे दरवाजे माझ्यासाठी नेहमीच उघडे असायचे। मी प्रत्येक गोष्टीत भाग घेत होते आणि तरीही मी खुश नव्हते आणि मी विचार करत बसायचे की हे कारण असेल ते कारण असेल आणि मी देवाशीसुद्धा बोलत बसायचे। आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देव देतो हे किती चांगलं आहे ना। मी विचारलं मी आनंदी का नाही आहे आणि देव स्पष्टपणे म्हणाला की तू स्वार्थी आहेस। ख्रिस्ती लोक आत्मकेंद्री आणि स्वार्थी असतात आणि खरंच असतात। आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला कशाची गरज आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रार्थना करतो। तुम्ही निष्काळजीपणा केला तर तुम्ही देवाची सेवा करू शकता कदाचित, पण देवाकडे सतत मागण्यासाठीच प्रार्थना करणं योग्य नाही। तुम्हाला जे स्वतः मिळवता आलं नाही ते तुम्ही देवाकडून मिळवू पाहताय, हो की नाही? देवाने जर तुम्हाला काहीच दिलं नाही तर तुम्ही त्याची सेवा कराल का सांगा मला। विचार करायला हवा यावर। आपल्या काही गरजा आहेत आणि त्या गरजा देवाने पूर्ण करायला हव्यात, म्हणून देवाची सेवा करणं हे नाही आवडत मला, खरंच नाही। म्हणजे आपल्या काही गरजा असतात त्यासाठी आपण देवाकडे जातो, आपल्या काही मागण्या असतात म्हणून आपण देवाची प्रार्थना करतो, पण तोच आपला मुख्य उद्देश असता कामा नये। आपण देवाची प्रार्थना नक्की नक्की करावी, आपलं मागणं देवाकडे मागावं आणि दुसरं काय करावं तर आपण देवाला विचारावं, मी तुझ्यासाठी काय करू शकतो सांग देवा। मी तुम्हाला सांगेन की रोज सकाळी तुम्ही देवाला विचारा की मी आज कुणाला मदत करू आणि मग तुम्ही थोडा वेळ थांबा, थोड्या वेळानंतर देव तुम्हाला एकाच तरी नाव नक्कीच सांगेल। हे माझ्या बाबतीत बऱ्याचदा घडलंय। देव मला एका व्यक्तीचं नाव तरी सांगतोच, मी त्या व्यक्तीला फोन करते, त्या व्यक्तीला प्रोत्साहन देते, एवढंच म्हणते की मी तुझाच विचार करत होते, म्हटलं तुला कॉल करावा किंवा मेसेज पाठवते की तू खरंच खूप चांगलं काम करतोयस, त्याचसाठी मेसेज केलाय मी। आणि मी इंग्लंडमध्ये असलेल्या एकाला मेसेज पाठवला कारण मी त्याचे व्हिडिओ ऑनलाईन पाहिले होते आणि मी त्याला एवढंच म्हणाले की छान बोलतोस तू, ऐकताना मजा आली आणि त्याने माझ्या मेसेजला उत्तर दिलं, माझा विश्वास बसत नाही तुम्ही मला मेसेज केलाय, मला तुमचा खूप आदर वाटतो आणि आजचा दिवस विलक्षण आहे। तुम्हाला नाही कल्पना, तुम्ही इतरांचं आयुष्य एका साध्याशा गोष्टीनेही बदलू शकता। आणि आज मी तुम्हाला विनंती करते की स्वार्थी आत्मकेंद्री होऊ नका, तर इतरांसाठी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा। तुम्ही स्वतःकडे सेवक म्हणूनच पाहूया आपण। काय झालं, चेहरे का पडलेत तुमचे असे? तुमच्यापैकी किती जणांना इतरांसाठी काम करायला आवडेल? ठीक आहे, मला वाटतंय की काय करावं याबद्दल शिकवण्याऐवजी आपण ते काम प्रत्यक्षात करूनच पाहिलं तर आमेन। तर ते स्वतःला सेवक म्हणाले। तुम्ही लोकसेवा नाही केली ना तर देवसेवा नाही करू शकत। आता ऐकायला हे कदाचित थोडं वेगळं वाटेल, पण आपल्याला असं वाटतं की आपण देवाची सेवा करतो, आपण चर्चमध्ये जाऊन गाणी गातो, दानपेटीत पैसे ठेवतो, संदेश ऐकतो, पण देवसेवा करणं म्हणजे लोकसेवा करणं होय। माणसांमध्येच येशू वसलेला आहे, त्याचं माणसांवर खूपच प्रेम आहे। आमेन। बघा, पौलाला जे माहीत होतं त्याची उजळणी आज आपण करायला हवी। त्याला हे माहीत होतं की त्याचं आयुष्य स्वतःसाठी नव्हतं। तो म्हणाला मी माझा राहिलो नाही, मला देवाने विकत घेतलेलं आहे। आपण असं म्हणतो की आमची सुटका झाली आहे। एक सांगू, त्याचा अर्थ काय? येशूने स्वतःचं बलिदान देऊन सैतानापासून आपली सुटका केली आहे। आपण सैतानाच्या शक्तीखाली आणि त्याच्या अंमलाखाली होतो आणि तो आपल्या आयुष्याची नासाडी करत होता, येशूने मरण पत्करलं, त्याचं रक्त वाहिलं आणि पुनरुत्थान करून त्याने आपली सुटका केली आहे। आणि बायबल म्हणतं तुमचं आयुष्य तुमचं नाहीये तर तुम्हाला विकत घेतलं गेलेलं आहे. मला सांगा किती लोक याचा विचार करतात की माझा स्वतःशी संबंध नाहीये, माझा देवाशी संबंध आहे. बघा, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता, पण जर आपल्याला खरोखर देवासोबत राहायचं असेल, त्याला अपेक्षित असेल, त्याच्याशी संबंध ठेवायचे असतील, तर मग आपण कोणतीही गोष्ट स्वतः करू शकतो असा विचार करणं थांबवावं. मला जे हवे ते करू शकतो बरोबर, पण त्याचे परिणाम चांगले नसतील हो. तुम्हाला समर्पण करावं लागेल आणि जे कोणी देवाच्या अगदी म्हणजे अगदी जवळ असतात, मी त्यांना सांगते तुम्हाला जे हवंय ते सगळंच मिळणार नाही, आणि काही झालं तरी आनंदी राहावं लागेल तुम्हाला नक्कीच. चला तर तुम्ही किती काळ जगणार आहात बघा. जेव्हा तुम्ही 20 वर्षाचे असता तुम्हाला वाटतं तुमच्याकडे पुष्कळच वेळ आहे, तुम्हाला हे हवंय, तुम्हाला ते हवंय, तुम्हाला बरंच काही हवंय, तुम्ही मरणाच्या विचाराने भयभीत होता कारण माझ्या कर्मात तुम्हाला खूप वर्ष जगायचं असतं, बरंच काही करायचं असतं, आणि तुम्ही 50 होता. 20 वर्षाचे असताना तुम्हाला वाटतच नाही की तुम्ही 50 कधीतरी होणार आहात असं. आणि मग नंतर अचानक कळायच्या आधीच तुम्ही 50 होता, तोवर तुम्हाला हवं ते सगळं केलेलं असतं, तुम्हाला हवं ते मिळवलेलं असतं, मग तुम्ही 60 होता. मग तेव्हा तुम्हाला जाणीव होते की जेव्हा तुम्ही 20, 30, 40 होता तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्याचा आता तुम्हाला काहीच उपयोग नाही अजिबात. आणि मग तुम्ही 70, 75, 76 किंवा 78 माझी विचारसरणी खूपच बदलली आहे कारण मला आता शॉपिंग करावीशी वाटत नाही. आणि पूर्वी मी शॉपिंग मॉलमध्ये राहायला असायचे जवळजवळ, म्हणजे मी कॉन्फरन्समध्ये घरी जाताना आधी शॉपिंग करायला जायचे आणि मग घरी जायचे आणि मी खूप वस्तू विकत घ्यायचे. आणि आता मला वस्तूंचंच कंटाळायला लागलंय. इथे असं कुणी आहे का जे माझ्या वयाचे आहेत आणि त्यांना माझ्यासारखा अनुभव येतोय? म्हणजे मला आता शॉपिंग करून वस्तू घरी न्यायला आवडतच नाही. तो गेल्या 74 वर्षात मी स्वर्गाबद्दल जितका विचार केला नव्हता तितका मी गेल्या वर्षभरात केलेला आहे. मला आनंदी राहायचंय, मला येशूची सेवक बनून राहायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं मला रोज ईश्वराकडून सगळ्यांसाठी कृपाशीर्वाद मागायचे आहेत.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.